इब्री लोकांस पत्र अध्याय 2. त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यातून निष्ठून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते, आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते, तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली. देवाने सुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली. जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्यकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे,
मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते, किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावास? थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले, तू त्याला गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस, तू सर्व काही त्याच्या पायाखाली अधिकाराखाली ठेवलेस.
देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही, परंतु आपण येशूला पाहतो ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला त्याने सहन केलेल्या मरणामुळे गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले. देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला, जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो, त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दुःख सहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले. जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत, या कारणासाठी तो त्यांना बंधू आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही. येशू म्हणतो,
मी तुझे नाव माझ्या बंधू आणि भगिनींना सांगेन, मी सभेसमोर तुझी स्तुती गाईन.
तो आणखी म्हणतो,
मी माझा विश्वास देवावर ठेवीन.
आणि तो पुन्हा म्हणतो,
येथे मी आहे आणि माझ्या बरोबर देवाने दिलेले मुले आहेत.
म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्याने सुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्या समवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. कारण हे स्पष्ट आहे की तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहमाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो. या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. कारण ज्या अर्थी त्याला स्वतःला परीक्षेला व दुःख सहनाला तोंड द्यावे लागले, त्या अर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.